ಶ್ರೀ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಸದ್ಗುರು ಸಾಯಿನಾಥ್ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಅಥ ಶ್ರೀ ಸಾಯಿ ಸಚ್ಚರಿತ ಅಧ್ಯಾಯ ಇತ್ತಿಸವ್ವಾ. ಶ್ರೀ ಗಣೇಶಾಯ ನಮಃ. ಶ್ರೀ ಸರಸ್ವತ್ಯೈ ನಮಃ. ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಶ್ರೀ ಕುಲದೇವತಾಯೈ ನಮಃ. ಶ್ರೀ ಸೀತಾರಾಮಚಂದ್ರಾಭ್ಯಾಂ ನಮಃ. ಶ್ರೀ ಸದ್ಗುರು ಸಾಯಿನಾಥಾಯ ನಮಃ. ಗತಾಧ್ಯಾಯೀ ಜಹಲೆ ಕಥನ ಸಪ್ತಶೃಂಗೀ ಚ ಭಕ್ತಾಸ್ಯ ಆಖ್ಯಾನ ಮಾಧವ ರಾವಾಂಸ ನವಸಹಿ ಪೂರ್ಣ ಸಾಯಿ ಕೇಡು ಕುಶಾಲ ಶೇಟ ರಾಮ ಲಾಲ ಲಾಗೂನ ಕೈಸಿಯಾ ಪರಿ ಹೆತ್ತಲೆ ಠೇವೂನ ಆ ನಿರ್ವಾಣ ರಾಮ ಲಾಲ ತ್ಯಾಹುನ ಪೂರ್ವ ಈ ಪ್ರಕೃತ ಕಥಾ ಶ್ರೋತ ಪರಿಸಿದೆ ಅತಿ ಸಾದರತಾ ಸನ್ಯಾಸಿ ಏಕ ಮಾನಸಾದಾತ ಕೈಸಾ ನಿಜ ಮುಕ್ತ ಸಾಹಿ ಹೇತು ಪುರವಿಲಾ ಅವಘಾ ಹೇತರ ನರ ಪರಿ ಏಕಾಕ್ರೂರ ವಾಘಾ ನಿಜ ಪದಿ ಜಾಗಾದಿಧಲಿ ಕಥಾ ಆಹೇತ ಅತಿ ವಿಸ್ತೃತ ಗ್ರಂಥ ವಿಸ್ತಾರ ಹೋಯಿಲ ಬಹುತ ಕಠಿನ ಸಂಕ್ಷಿಪ್ತ ಸಾರಭೂತ ಹೋಯಿಲ ನಿಜ ಹಿತ ಸಾಧಕ ಅಂತಕಾಳೀ ಜೈಸೀ ಮತಿ ತೈಸೀ ಪ್ರಾಣ್ಯಾಸ ಲಾಭೆ ಗತಿ ಕಿಡೇ ಭೀತಿನೆ ಭ್ರಮರ ಹೋತಿ ಹರಿಣ ಪ್ರೀತಿ ಜಡ ಭರತ ಅಂತಕಾಳಿ ಭಗವತ್ಪದಿ ಝಾಲಿಯಾಲೀನ ಜನ್ಮ ವಿಹೀನ ಹೋಯಿತೋ ಯಾಚ ಕರಿತ ನಾಮ ಸ್ಮರಣ ಲವಿಲಾಭ್ಯಾಸ ಹೇಸ ಕಾರಣ ಪ್ರಸಂಗಿ ಜಾವೆನ ಗಾಂಗರೂನ ಅಂತಿ ಅಠವಣ ರಹಾವಿ ಆಯುಷ್ಯ ಭರ ಜಾಗೃತ ರಹಿಲ ಅಂತಕಾಳಿ ಜರಿ ಕಾನಿದೇಲ ತರಿತೋ ಶೆವಟಿ ಕುಕಟಗೇಲ ಯದರ್ಥ ಕೇಲ ಸತ್ಸಂಗ ಮಣುನಿಜೆ ಭಕ್ತ ಭಾವಾರ್ಥಿ ತೇ ಜೀವನಿರವಿತಿ ಸಂತಹಾತಿ ಕೀತೆ ಜಾಣತಿ ಗತಿ ನಿರ್ಗತಿ ಅಂತಿಚೆ ಸಾಂಗಾತಿ ತೇ ಏಕ ಯೇ ಅರ್ಥಿಚಿ ಗೋಡ ಕಥಾ ಸಾಯಿ ಸಮೋರ ಘಡಲೇಲಿ ವಾರ್ತಾ ಐಕತಾ ದಿಸೇಲ ಶ್ರೋತಯಾ ಚಿತ್ತ ಭಕ್ತವತ್ಸಲತಾ ಸಾಯಿಚಿ ಕೋಠೆ ಮದ್ರಾಸ ಕೋಠೆ ಶಿರಡಿ ಕೋಠೆ ಮಾನಸ ಸರೋವರ ದರಡಿ ಕೈಸಿ ಭಕ್ತಾಂಚಿ ಭರತಾ ಘಡಿ ಆಣೀತ ಓಢೀತ ಪಾಯಾನ್ ಪಾಶಿ ಏಕದಾ ಏಕ ಮದ್ರಾಸಿ ಸನ್ಯಾಸಿ ವಿಜಯಾನಂದ ನಾಮ ಜಯಾಸಿ ಮದ್ರಾಸೇ ಹೂನ ಮಾನಸ ಸರೋವರಾಸಿ ಮಹ अहदुल्लासी निघाला एक जपानी प्रवाशाचा नकाशा मानस सरोवराचा पाहून निश्चय झाला मनाचा दर्शनाचा ऐकुनी धरिला दर्शनी घेत थांबले मार्गात जाताना होते तेव्हा शिर्डी माझी हरिद्वारचे स्वामी सोमदेवजी उभयतांची भेट सहजी भक्त समाजी सरोवर ते दूर किती पाचशे मैल स्वामी म्हणती गंगोत्रीवरती आहे ते तेथे बर्फ फारची पडते पन्नास कोसात भाषा बदलते भूतानवासिया शंका येते परस्थाते स्वामी मुखीचे वर्तमान परिसोनी संन्यासी खिन्न वदन जाहले तयाचे दुश्चित्त मन चिंता निमग्न झाला तो घेतले साई बाबांचे दर्शन घातले पायी लोटांगण चित्त झाले सुप्रसन्न बैसले आसन घालुनी तो बाबांची खवळली वृत्ती मग ते तेथील मंडळी समणती द्या हकलून या संन्याशा प्रती नाही संगती कामाची आधी संन्यासी तो
तयासा
चित्ता मज मार्गस्था कृपा करी धावनी लागला बाबांचे चरणी होईल की आज्ञा कृपा करुनी माता प्राण कंठी धरुनी असेल धरणी खिळलेली असेल पाहत माझी वाट घेऊ द्या मज दृष्टी भेट होतील तिचे सह्य कष्ट सुखे शेवट होईल साई समर्थ अंतर्ज्ञानी त्याचे आयुष्य सरले जाणुनी वदती काय तया लागुनी चित्त देऊनी ते परिसा होता इतुका माते चालळा तरी साजेना ममत्व यावेशाला कलंक भगव्याला लाविला जावई सत्वा भावेन उदास जाऊ दे की थोडे दिवस करू मग पुढील विचारास धीरत्वा चित्तास धरावा वाड्यात बहुत चोर कवाडे लावोनी रहावे हुशार सर्वस्वाचा करतील अपहार घाला अनिवार घालतील वैभव कधीही नव्हे शाश्वत शरीर हे तो सर्वदा नित्य जाणून मृत्यु नित्य सन्निहित धर्म जागृत ठेवावा देह स्त्री पुत्रादिकी अहम ममाभिमान जो लोकी तत्प्रयुक्तता पत्रिकी अनर्थ ऐहिकी यानाव दुजा अनर्थ आमुष्मिक जन जे जे परलो परलोक ही मोक्ष प्रतिबंधक अधोमुख सर्वदा तेथे नाही पुण्योपचय तेथील प्राप्ती नाही निर्भय क्षीण पुण्ये पतन भय आहे निःसंशय तेथेही तरी हे ऐहिक आमुष्मिक उभय ही भोग अनर्थावहक तयांचा त्याग निशेख आद्योत्पादक आनंदा संसारास जे जे विटले अढळ हरिपदी जे जे विनटले तयांच्या बंधाचे बिरडेच फिटले धरणे उठले अविद्येचे हरिभजन स्मरणाची घडी पापताप दैन्य दवडी ध्यानासी आणिता बहु आवडी संकटी उडी घाली तो तुझी पूर्व पुण्याई गहन तेणेच आलासी ठाव ठाकून आता मद्वचनी द्यावे अवधान करुनी घे साधन जीवाचे उद्यापासून भागवताचे परिशीलन करावे साचे तीन सप्ताह त्या ग्रंथाचे काया वाचा मने करी ग्रंथाचे श्रवण अथवा मनोभावे वाचन निधिध्यासन तत्पर प्रसन्न होई रोजीला वाचविला राम विजय जेणे मृत्युंजय संतुष्टे दुसरे दिवशी प्रात काळी सारोनी मुख मार्जन अंघोळी वाहुनी बाबांस पुष्पांजुळी चरण धुळी वंदिली बगले समारिले भागवत पाहिजे वाचावयास एकांत लेंडी स्थान मौजेचे शांत पडले पसंत तयासी गेले बैसले घालू भगवत परायण केले संपूर्ण दोन सप्ते करू घेता तिसरा सप्ता वाटली एकाएकी अस्वस्थता वाढू लागली अशक्तता टाकिला अपुरता तैसाच आला वाडियात परतो काढिले कष्टे दिवस दोन उजाडता तिसरा दिन बुवांनी नयन झाकिले ठेवूनिया निज शिर फकीर बाबांचे मांडीवर संन्यासी झाला तेथे स्थिर मुक्त शरीर विदेही संन्याशाचे देहावसान होता बाबास निवेदन जाहले तयांचे आज्ञापन देह दिनभर ठेवावा इतक्यात टाकू नका पुरून होईल त्याचे पुनर्जीवन लोकांनी बहु आशा धरून केले रक्षण देहाचे गेला एकदा प्राण निघून तो काय ये मागे परतोन परिबाबांचा शब्द प्रमाण देहाचे जतन ते केले परिणामी ते फळा आले निवारसी प्रेत रक्षिले गेले पोलिसांचे संशय फिटले जीवन कसले मेल्याचे हे काय बाबांस नवते ठावे की मेलेले कैसे उठवावे हे तुन योग्य चौकशी अभावे भुईत दाटावे त्या प्रेता जाते तरंग प्रबळ वैराग्य ढळ ठरे ना शिर्डी तन भे माझे स्थान मी तो देश काला नवच्छिन्न डावावया हे सप्रमाण करीत आज्ञापन मान करा पुरे झाली आता शिर्डी ही गे खर्ची बारा रोकडी तपार्थ जाई मच्छिंदर गडी सुख निरवडी वसते थे परिसुनी ऐसे साई वचन आज्ञा करूनी शिरसा वंदन घालूनी साष्टांग लोटांगण केले अभिवंदन पायांचे होनिया अति विनीत वदे बाळाराम साई प्रत नाही आपुले दर्शन देत कायम्या ते कळाया नाही मी समर्थ धाडीता मज किमर्थ ते स्थानी परी न भक्ते धरावा अल्प निज गुरु वचनी ऐसा विकल्प तात्काळ मनात उठला संकल्प निर्विकल्प मान कर म्हणे बाबा क्षमा कीजे शूद्र बुद्धीचे विचार माझे झालो शंकित तेणे मिलाजे शंका न साजे ही मज मी तो आपुला आज्ञा धर राहून नाम स्मरण तत्पर केवळ आपुल्या सामर्थ्यावर गडा आपुल्या कृपा मूर्तीची आठवण आपुल्याच पायांचे चिंतन हेची निरंतर तप माझे अनन्य शरण मी तुम्हा प्रती माझी गमनागमन स्थिती दिधली असता तुम्हा हाती हा का चित्ती तवारनेची निज सत्ता तेथे ही मनास देईल शांतता ऐसी तुमची असता समर्थता व्यर्थ का चिंता वाहूनी साई समर्थ ब्रह्म सनातन ब्रह्म लिखित तयांचे वचन पाहिल जो विश्वास ठेवून घेईल पूर्ण अनुभवतो मग बाबा वदती तयासी सावधान होनी मनासी परिसगा तू मद्वचनासी विकल्प सायासी पडू नको जाई मच्छिंदर करी प्रत्यही तपत्रिवार काही काळ क्रमिल्यावर स्वानंद निर्भर होशील ऐकताईसे आश्वासना मान करा लागली चुटपुट मान करा असो पुढे हे सत्फक्त साई पदी पूर्णानुरक्त दृढ श्रद्धा भक्ति संयुत जाहले कृतार्थ शिरडीत साई संलग्न पदाब्जरजी साई नामाची घाली तरुंजी भक्त भ्रमर बालक रामजी शिरडी माजी चराहिले घेऊनी बाबांचे अनुज्ञापन मुक्ता रामजी सवे घेऊन कधी कधी शिर्डी सोडून करीत भ्रमण बाहेर परी शिर्डी केंद्रस्थान वेळोवेळी येत परतोन अखेर जाहले देह विसर्जन परम पावन शिर्डीत धन्य पूर्व कृत भाग ध्येय लागुन तया पाई लय मरण निर्भय पावे जो धन्यता त्या साहेब नूल कर धन्य मेघा भक्त प्रवर अंति शिर्डीत भजन तत्पर जिहि कलेवर विसर्जिले मेघा जिम्मा पावला पंचत्व पाहतई उत्तर विधान महत्व आणिक बाबांचे भक्त सख्यत्व मेघा तो कृतकृत्य आधीच सवे घेऊन भक्त समस्त स्मशान यात्रेस गेले ग्रामस्थ बाबा ही गेले स्मशानाप्रत पुष्पे वर्षत मेघावर होता मेघाचे उत्तर विधान बाबा ही झाले साश्रुलोचन मायानुवर्ती मानव समान शोक निर्विण्ण मानस प्रेमे बाबांनी निज करे प्रेत आच्छा दिले सुमन निकरे शोक ही करूनी करुण स्वरे मग ते माघारे परतले मानवांचा उद्धार करीती ऐसे संत देखिले बहुती परिसाई बाबांची ती महती वर्णन किती करावी व्याघ्र सारिखा क्रूर प्राणी तो काय मनुष्य परी ज्ञानी परी तो ही लागे तयांचे चरणी अघटित करणी बाबांची ये अर्थीची रम्य कथा परिसानी ट देऊनी चित्ता मग कळे समचित्तता सकळीकी शिर्डीस एकदा चमत्कार झाला असता सप्त दिन निर्याणाला गाडा एक बैलांचा आला राहिला उभा द्वारात वरी एक व्याघ्र प्रचंड गळा खडून टाकीला उदंड भेसूर तोंड मागिली कडे त्याला काही होती व्यथा दरवेशी थकले उपाय करिता संत दर्शनो पाय सरता मानला चित्ता तयाचे होते ते दरवेशी तीना ત્રાસ ઉત્તર વીતી દ્વારા પાશી ઘટ્ટ ધરુની સાખળ દંડાસી તિષ્ઠત દ્વારા સી રાહિલે આધી સહ્યુસ્ર ભયાનક મસ્ત વરી હોતા તો રોગગ્રસ્ત તેણે તો અત્યંત અસ્વસ્થ કૌતુક સમસ્ત પાહતી વ્યાઘ્રાચી સ્થિતિ બાબાંસે કાની ઘાતલી સમગ્ર દરવેશાની બાબાંચી આધી સંમતિ મેળવુની આલે પરતો નિદારાશી સાખળ દંડ દૃઢ કસીતી કરીતી મગત્યાસ સાંભાળુની આણીતી સાઈ પ્રતિ સમોર પાહોની સાઈ તેજો રાશી વ્યાઘ્રયે તાચ પાયરી પાસી નકળે કાય દચકલા માનસી અત્યાદરે સી અધોમુખ કાય પહા ચમત્કાર હોતા પરસ્પર નજરા નજર વ્યાઘ્ર ચડતાચ પાયરી વર પ્રેમ પુરસ્સર નિરીક્ષી લગેચ પુચ્છાચા ગોંડા ફુલવિલા ત્રિવાર ધરિત્રી પ્રહાર કેલા સાઈ ચરણી દેહ ઠેવિલા વિકળ પડલા નિશ્ચેષ્ટ એકદાચ ભયંકર ડર કલા તાતળ ઠાઈચ પંચત્વ પાવળા જન સકળ વિસ્મયા પન્ન ઝાલા વ્યાઘ્રની માલા પાહુની એકે પરી દર વેશી ખિન્ન પુનશ્ચ રોગગ્રસ્ત આસન્ન મરણ પ્રાણી નિર્વાણ પાવલા સાધુ સંતાંચે દૃષ્ટિ સમોર પ્રાણોત્ક્રમણી પુણ્ય થોર કૃમિ કીટક વા વ્યાઘ્ર પાપ સમગ્ર તો તરલા ઠેવિલા સાઈ ચરણી અઘટિત કરણી વિધિચી ઠેવિતા સંત પરીડોઈ જયા પ્રાણિયા મરણયે સવેત તો ઉદ્ધરો નિજાઈ હિત કમાઈ જન્માચી અસલ્યા વીણ ભાગ્યાચા થોર સંતાંચિયા દૃષ્ટિ સમોર પડેલ કાય ઉગાચ શરીર હોઈલ ઉદ્ધાર તયાચા સાધુંચિયા દૃષ્ટિ સન્મુખ દેહ ઠેવિતા પરમ સુખ પીતા વિખ હોય પીયુખ મરણાચા હરિખના દુઃખ દૃષ્ટિ પુઢે સંત ચરણ અસતા જયા પ્રાણિયા મરણ ધન્ય દેહ તો કૃષ્ણાર્પણ પુનર્જન જિંકિલા તેણે મૃત્યુલોક ન પુનર્ભવ શોકતયા સંતા દેખિતા દેહ ત્યાગીતી તયા નાહી પુનરાવૃત્તિ તીસ સર્વ પાપાં वाञ्ची निष्कृति उद्धार गति पावला आनखाग्र संतावलोकन करिता करिता जे देह पतन तया काय म्हणावे मरण निजो धरण ते साचे उशापयोगे लागला चरणी अभिनव करणी भक्तांची वाट जाहला त्या उशाप साई दर्शनी चढले पाप तुटले बंध सरले ताप झाला हा पाप उद्धार उचंबळो निये तसे पुढीला प्रेरिते भक्त हेमाडपंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते दर्शन महिमानाम एक त्रिंशत्तमोध्यायः संपूर्णः श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभम भवतु। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज।